जीवभौतिकी अर्थात बायोफिजिक्स या नोंदीकडे वळूया. जीवविज्ञानाची ही एक शाखा आहे. भौतिकीतील नियम आणि सिद्धांतांच्या आधारे जैविक प्रणालींचा अभ्यास जीवभौतिकी या शाखेत केला जातो. रेणवीय पातळीपासून पूर्ण सजीव आणि परिसंस्था अशा सर्व पातळींवरील जैविक संघटनांचा अभ्यास या शाखेमध्ये होतो. जैविक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी भौतिकीय उपकरणांचा वापर आणि सिद्धांत आणि नियम यांची जोड दिल्यास जैविक प्रक्रिया किंवा घटना स्पष्ट होतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी, क्षकिरण विवर्तन यंत्र, चुंबकीय अनुस्पंदन वर्णपट लेखन यंत्र, विद्युत संचारण यंत्र अशा विविध उपकरणांचा उपयोग या शाखेमध्ये करतात. तसंच प्रथिनं, न्यूक्लिक आम्ल, विषाणूंची रचना, पेशींची संरचना इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी जीवभौतिकी तज्ज्ञ अशी उपकरणं वापरतात. रेणवीय संघटन आणि त्याला अनुसरून घडून येणारे जैविक कार्य यांच्यामधील संबंध शोधणं हा जीवभौतिकी शाखेचा मुख्य उद्देश आहे. उदाहरणार्थ प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती अन्न निर्मिती करतात. या प्रक्रियेमध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर पानांद्वारे रासायनिक ऊर्जेत केलं जातं. ही रूपांतरण प्रक्रिया नेमकी कोणत्या ठिकाणी घडून येते ते शोधण्यासाठी जीवभौतिकी तज्ज्ञ क्ष किरण विवर्तन उपकरणांचा वापर करतात. तसंच वर्णपटलेखन तंत्राच्या मदतीने जे बदल प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत घडून येतात त्याचे विवरण वर्णपटातून प्राप्त करतात. अशा सूक्ष्म नोंदींमुळे अन्न निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध होते. स्वतंत्र चेतापेशी कसं कार्य करते आणि ती मेंदूपर्यंत कसे संदेश वाहून नेते याचा सुद्धा अभ्यास जीवभौतिकी शाखेमध्ये होतो. प्रत्येक सजीवातील मूलभूत कार्यात्मक एकक पेशी आहे. या पेशीला पेशीपटल असते. हे पेशीपटल भोवतालच्या पर्यावरणातून पेशीद्रव्यात आवश्यक ते घटक आत घेण्याची प्रक्रिया नियंत्रित करते. तसंच त्या पेशीतून नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्य पेशीपटलामार्फत होतं. ही प्रक्रिया सुद्धा जीवभौतिकी तज्ज्ञांनी अभ्यासली आहे. तिचं स्वरूप स्पष्ट करून घेण्यासाठी त्यांनी पेशीतील परासरण दाब आणि अभिसरण यांचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकरणं तयार केलेली आहेत. जीवभौतिकी तज्ज्ञांनी उष्मागतिकी आणि पेशी गतिमानता यांचा वापर करून स्नायूंचा अभ्यास रेणवीय स्तरावर केल्यामुळे स्नायूंचं आकुंचन नेमकं कसं आणि का होतं हे समजलं आहे. त्यातून स्नायू अधिक बळकट कसे करावेत किंवा स्नायू क्षीण का होतात यासंबंधी माहिती मिळाली आहे. प्रथिन आणि डीएनए यांच्या रेणवीय अभ्यासामुळे प्रथिन आणि डीएनए यांच्या संरचना माहीत झाल्या. त्यासाठी क्ष किरण विवर्तन यंत्राचा वापर तज्ज्ञांनी केला. थोडक्यात जीवभौतिकी शाखेत मानवी शरीरातील निरनिराळ्या जैविक प्रक्रियांचा अभ्यास भौतिकीच्या आधारे भौतिकीय उपकरणांद्वारे केला जातो. त्यामुळे मानवी शरीरातील गुंतागुंतीच्या प्रक्रिया समजण्यास मदत होते. ही नोंद प्रसाद कर्णिक आणि किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.